chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 12 मार्च 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये राहिला. तर MT साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये राहिला. रिसेल मार्केटमध्ये असते साखरेचा व्यापार 3,000 ते 3,040 रुपये राहिला. तर MT साखरेचा व्यापार 3,050 ते 3,105 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,190 ते 3,260 रुपये होता. तर MT साखरेचा व्यापार 3,275 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये MT साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये. गुजरातमध्ये असते साखरेचा व्यापार 3,101 ते 3,131 रुपये. तर असते साखरेचा व्यापार 3,121 रुपये होता. तमिळनाडूमध्ये असते साखरेचा व्यापार 3,190 ते 3,260 रुपये राहिला. तर MT साखरेचा व्यापार 3,275 रुपये राहिला. हे सर्व दर GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $460 प्रतिटन राहिला. तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.20 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.768 मध्ये झाला. तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.5324 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,794 रुपये. क्रूड WTI $65.77 होते. इक्विटी. सेन्सेक्स 487.43 अंकांनी खाली येऊन 50,792.8 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 143.85 अंकांनी खाली येऊन 15,030.95 अंकावर बंद झाला.